आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शांघाई सहयोग संघटनेच्या संमेलनात एस जयशंकर यांनी घेतली चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट. नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात सुरुवात. महाराष्ट्रात यंदाच्या खरीप हंगामात विक्रमी 71% पेरणी पूर्ण, कृषीमंत्र्यांची माहिती. हाथरस दुर्घटनेप्रकरणी 6 आयोजकांना अटक. आणि ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पॅरिसला निघालेल्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद. आता सविस्तर बातम्या. शांघाई सहयोग संघटना अर्थात एससीओ शिखर संमेलनादरम्यान कझाकिस्तान इथल्या अस्ताना इथं काल केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेतली. या संमेलनात देशाचं प्रतिनिधित्व करताना जयशंकर यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून चीन आणि पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे खडे बोल सुनावले. दहशतवादाला वेळीच आळा घातला नाही तर तो प्रादेशिक आणि जागतिक शांततेसाठी मोठा धोका ठरू शकतो असा इशारा जयशंकर यांनी यावेळी दिला. यावेळी जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचं वाचन केलं, ज्यात दहशतवादाशी लढा हे एससीओच्या मूलभूत उद्दिष्टांपैकी एक असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. या शिखर संमेलनाला चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ उपस्थित होते. नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात सुरुवात झाली आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत देशातल्या 500 तालुक्यात हे अभियान राबवलं जाणार आहे. महाराष्ट्रातील 27 तालुक्यांचा या अभियानात समावेश झाला आहे. संपूर्णता अभियानामध्ये गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व काळजी आणि त्यांना पोषक आहार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींची तपासणी आणि उपचार, माती परीक्षण आणि बचत गटांना मिळणारा फिरता निधी, शाळेतील विद्यार्थ्यांचा संक्रमण दर तसंच 10वी आणि 12वीमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी यावर प्राधान्यानं भर दिला जाणार आहे. महाराष्ट्रात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत विक्रमी 71% पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 1,10,000 हेक्टरची वाढ झाल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल विधानसभेत दिली. आतापर्यंत 101 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या 3 जुलैच्या तुलनेत हे प्रमाण 20 लाख हेक्टरनं वाढलं आहे असं त्यांनी सांगितलं. राज्यात कुठंही खतं आणि बियाणांचा तुटवडा नाही. नियोजनापेक्षा अधिक खतं आणि बियाणं उपलब्ध आहेत असंही ते म्हणाले. राज्यातल्या दिवाळखोर सहकारी पतसंस्था आणि बँकांनी बुडवलेल्या ठेवीदारांचे किमान 1 लाख रुपये परत मिळण्यासाठी स्वतंत्र निधी उभारला जात आहे अशी माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल विधानसभेत दिली. आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी केलेलं निलंबन 3 दिवसांवर आणण्याचा प्रस्ताव विधान परिषदेनं काल एकमतानं मंजूर केला. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला, तो आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. भारताला 2030 पर्यंत जहाज बांधणी क्षेत्रातलं सर्वोत्तम 10 देशात आणि 2047 पर्यंत पहिल्या 5 देशांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी सरकार लवकरच नवीन जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती धोरण आणणार आहे. केंद्रीय बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव टी के रामचंद्रन यांनी काल ही माहिती दिली. जहाज बांधणी विषयावर आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यशाळेत ते बोलत होते. जहाज बांधणी क्षेत्रातील देशांतर्गत होत असलेली मोठी मागणी देशातील शिपयार्डकडूनच पूर्ण केली गेली तर 2047 पर्यंत या क्षेत्रात 20 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नाच्या संधी मिळू शकतील असंही रामचंद्रन यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 8 आणि 9 जुलैला रशियाच्या दौऱ्यावर जात आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी या दौऱ्यावर जात असून ते मॉस्को इथं 22व्या भारत रशिया वार्षिक शिखर बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध प्रांतिक आणि वैश्विक मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. त्यानंतर 9 आणि 10 जुलै रोजी पंतप्रधान ऑस्ट्रिया देशाच्या दौऱ्यावर जाणार असून गेल्या 41 वर्षात भारताचे पंतप्रधान प्रथमच या देशाला भेट देणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी राष्ट्रपती अलेक्झांडर वान डेर बेलेन तसंच चान्सलर कार्ल नेहमर यांच्याशी दोन्ही देशातील संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. हे दोन्ही नेते दोन्ही देशातील उद्योगपतींशीही चर्चा करणार आहेत. तसंच पंतप्रधान मोदी मॉस्कोमध्ये आणि व्हिएनामधल्या भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता तिसरी आणि सहावीची 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठीची नवीन पाठ्यपुस्तकं लवकरच उपलब्ध होणार आहेत. या पाठ्यपुस्तकांची निर्मिती प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं दिली आहे. तिसरी आणि सहावीची 9 पाठ्यपुस्तकं यापूर्वीच उपलब्ध झाली असून आणखी 8 पाठ्यपुस्तकं लवकरच बाजारात येणार आहेत. 2047 पर्यंतच्या अमृत काळाच्या अनुषंगानं करण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तक निर्मितीबद्दल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शालेय शिक्षण आणि साक्षरता सचिव, केंद्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि एनसीईआरटीचे संचालक यांच्याशी सविस्तर चर्चा केली. अमरनाथ यात्रेसाठी काल जम्मू इथल्या भगवतीनगर तळावरील शिबिरामधून 7,919 भाविक 259 समूहात रवाना झाले. यात्रेकरूंची ही 7वी तुकडी असून त्यात 5,241 पुरुष, 1,435 महिला, 214 साधू आणि 13 साध्वी तसंच 16 लहान मुलांचा समावेश आहे. यामध्ये बालकल आधार शिबिरासाठी 2,542 तर पहलगाम शिबिरासाठी 4,377 भाविक रवाना झाले असून तिथून अमरनाथ यात्रेचा त्यांचा पुढील प्रवास सुरू होणार आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस इथं सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटना प्रकरणी 6 जणांना पोलिसांनी काल अटक केली. यामध्ये 4 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश असून ते या सत्संग कार्यक्रमाच्या आयोजन समितीचे सदस्य आणि सेवादार आहेत. अलीगड पोलीस अधिकारी शल्लभ माथूर यांनी ही माहिती दिली. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रकाश मधुरकर हा फरार असून त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्या व्यक्तीला 1,00,000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. हाथरस चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत 121 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पॅरिसला निघालेल्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संवाद साधला. खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करतील आणि देशाला गौरव प्राप्त करून देतील असा आपल्याला विश्वास आहे. या खेळाडूंचा आजवरचा प्रवास आणि त्यांचं यश देशवासियांना नवी प्रेरणा देईल असं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातल्या देवगाव इथल्या सर्वेश कुशारे याची पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत उंच उडीसाठी निवड झाली आहे. हरियाणातल्या पंचकुला इथं झालेल्या स्पर्धेत 2.25 मीटर उंच उडी मारत सर्वेशनं ऑलिम्पिकची पात्रता फेरी गाठली आहे. ऑलिम्पिकच्या उंच उडी क्रीडा प्रकारासाठी निवड होणारा सर्वेश हा राज्यातला पहिला खेळाडू आहे. टी20 क्रिकेट विश्वचषक जिंकून बार्बाडोसहून मायदेशी परतलेल्या भारतीय संघाची काल मुंबईत लाखो क्रिकेटप्रेमींच्या साक्षीनं अत्यंत जल्लोषात विजयी मिरवणूक काढण्यात आली. मरीन ड्राईव्हपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत खुल्या बसमधून निघालेल्या या मिरवणुकीच्या वेळी रस्त्याच्या दुतर्फा जमलेले चाहते हातात तिरंगा घेऊन आणि आपल्या लाडक्या खेळाडूंच्या नावाच्या घोषणा देत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत होते. तत्पूर्वी काल सकाळी दिल्लीत भारतीय संघानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी क्रिकेट संघाला शाबासकी दिली. दरम्यान टी20 क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील मुंबईतील 4 क्रिकेटपटूंना सन्मानित करण्यासाठी आज मुंबईत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभेत हा प्रस्ताव मांडला. आज विधानभवन संकुलात हा कार्यक्रम होणार आहे. कर्णधार रोहित शर्मा सोबतच सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शांघाई सहयोग संघटनेच्या संमेलनात एस जयशंकर यांनी घेतली चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट. नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात सुरुवात. महाराष्ट्रात यंदाच्या खरीप हंगामात विक्रमी 71% पेरणी पूर्ण, कृषी मंत्र्यांची माहिती. हाथरस दुर्घटना प्रकरणी 6 आयोजकांना अटक आणि ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पॅरिसला निघालेल्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.